चीनीमंडी.com पॉडकास्ट। बंद साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन। बंद साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी आणि युवक सोमवारी क्षेत्रातील पंचायतीमध्ये प्रशासनाच्या कामावर बहिष्कार टाकून पंचायत मुख्यालयावर धरणे आंदोलनाबरोबरच असहकार आंदोलनही पुकारणार आहेत। संयुक्त किसान समन्वय समितीकडून सुरू असलेल्या साखर कारखाना संचालनाला घेऊन आंदोलनाला गती देण्यासाठी शेतकरी संघटनांची रविवारी बैठक झाली। यामध्ये हाडौती शेतकरी युनियनचे विभागीय महामंत्री दशरथ शर्मा म्हणाले, बंद पडलेल्या हाडौती क्षेत्रातील जीवनदायिनी असणाऱ्या साखर कारखान्याबाबत दोन्ही प्रमुख दलांनी मोठे राजकारण केले, पण शेतकऱ्यांचे भले करू शकले नाहीत। उसाचे उत्पादन ठप्प होण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सातत्याने घसरत आहे। सोयाबीन आणि तांदुळाचे पीक शेतकऱ्यांसाठी घाट्याचा सौदा आहे। अशा मध्ये ऊस उत्पादन सुरू झाले तर क्षेत्राच्या 90% अधिक बँक कर्जांमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल। या बैठकीत शेतकरी नेते रामगोपाल मीणा, भवरलाल चौधरी, सूरजमल नागर, बद्रीलाल बैरागी, अरविंद भूतिया, रामकल्याण सैनी, जगदीश शर्मा आदी उपस्थित होते। समिती प्रतिनिधी गिराज गौतम, नवीन श्रुंगी यांनी सांगितले की सोमवारी जिल्ह्यातील अनेक पंचायतींमध्ये प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नावे निवेदन दिले जाईल। यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल।